आकाशवाणी। सुनील कांबळे
आणि प्रज्ञा जांभेकर
बातम्या देत आहोत। ठळक बातम्या। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय। भाजपाला पहिल्यांदाच 130 पेक्षा जास्त तर काँग्रेसला अवघ्या 15 जागा। महायुतीचा विजय म्हणजे विकास आणि सुशासनाचा विजय असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। सर्वसामान्यांच्या विकासाला प्राधान्य देऊन घटक पक्षांनी एकत्र काम केल्याची मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। राज्यातले निकाल अनपेक्षित आणि अनाकलनीय असल्याचं महाविकास आघाडीचं मत। झारखंड विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस आघाडीला मतदारांचा कौल। वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधी विजयी आणि बॉर्डर गावस्कर क्रिकेट मालिकेत दुसऱ्या दिवसअखेर भारताकडे 218 धावांची आघाडी।
महाराष्ट्रातल्या जनतेनं यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीला विक्रमी यश दिलं तर काँग्रेस आणि महाविकास आघाडीला कधी नव्हे इतक्या कमी जागा मिळाल्या। आतापर्यंत 245 जागांचे निकाल हाती आले आहेत। त्या कलानुसार एकूण 288 पैकी 195 जागा महायुतीतल्या प्रमुख पक्षांना मिळाल्या आहेत। त्यातला विचार करता भाजपाला 107 जागांवर विजय मिळाला असून 26 जागांवर हा पक्ष आघाडीवर आहे। शिवसेनेला 47 जागांवर विजय मिळाला असून 10 जागांवर हा पक्ष आघाडीवर आहे। राष्ट्रवादी काँग्रेसला 38 जागांवर विजय मिळाला असून 3 जागांवर हा पक्ष आघाडीवर आहे। महाविकास आघाडीला 45 जागा मिळतील असं चित्र आहे। त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 20 जागांवर जिंकला आहे। काँग्रेस 12 जागांवर विजय झाला असून 3 जागांवर आघाडी घेऊन आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 10 जागांवर विजयी झाला आहे।
महायुतीचा हा विजय म्हणजे विकास आणि सुशासनाचा विजय असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। सामाजिक माध्यमावरच्या संदेशात त्यांनी राज्यातल्या मतदारांचे विशेषतः महिला आणि युवकांचे आभार मानले।
सर्वसामान्यांच्या विकासाला प्राधान्य देऊन घटक पक्षांनी एकत्र काम केल्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला ऐतिहासिक विजय मिळाल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं। सर्वांगीण विकास करताना सर्व घटकांचा विचार केला आणि लाडकी बहीणसारख्या योजना दिल्याचं त्यांनी सांगितलं।
लोकांनी विश्वास ठेवला की हे देणारं सरकार आहे, हे फक्त बोलणारं सरकार नाहीये आणि म्हणून देणारं सरकार आहे याच्यावर विश्वास ठेवला आणि कल्याणकारी योजना ज्या केल्या आम्ही फक्त बोललो नाही तर 5 इन्स्टॉलमेंट लाडक्या बहिणींच्या खात्यात टाकले सुद्धा आणि आम्ही तर आम्हाला माहीत होतं हे विरोधक सावत्र भाऊ आमच्या या नोव्हेंबरच्या पैशामध्ये आडकाठी आणतील म्हणून आम्ही ऑक्टोबरमध्येच आचारसंहिता लागायच्या अगोदर नोव्हेंबरचे पण पैसे दिले।
योजना फक्त कागदावर न ठेवता त्याची अंमलबजावणीही केल्याचं ते म्हणाले। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हेही उपस्थित होते। मोदी सरकारच्या पाठबळामुळे हा विजय शक्य झाल्याचं फडणवीस यांनी सांगितलं।
आजच्या निकालाने हे स्पष्ट केलंय की संपूर्ण महाराष्ट्र हा नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी आहे आणि मोदीजींनी जो नारा दिला होता एक है तो सेफ है महाराष्ट्रातल्या सर्व समाजातल्या लोकांनी एकत्रित येऊन हा नारा यशस्वी केलेला आहे। सगळ्यांनी एकत्रित मतदान केलेलं आहे आणि विशेष आभार आमच्या लाडक्या बहिणींचे देखील आहेत।
हा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा विजय असल्याचं अजित पवार यावेळी म्हणाले।
महाराष्ट्रामध्ये बऱ्याचदा आपले जे 6 रिजन आहेत ना, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई अशा सगळ्या वेगवेगळ्या रिजन मध्ये, नाशिक, सगळीकडेच तुम्ही बघितलं तर सगळीकडे महायुती जोरात चालली। चांगल्या प्रकारे महायुतीला यश मिळालं, काही जागा गेल्या त्या फार थोड्या मतांनी त्या बाबतीमध्ये गेलेले आहेत।
महाराष्ट्रातले निकाल अनपेक्षित असून आम्ही त्यावर सविस्तर विचार करू अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी समाज माध्यमात व्यक्त केली आहे। झारखंडमध्ये इंडिया आघाडीला जनादेश दिल्याबद्दल तिथल्या जनतेला त्यांनी धन्यवाद दिले आहेत।
विधानसभेचे आज दिसत असलेले निकाल पूर्णपणे अविश्वसनीय, अस्वीकारार्ह असून महाराष्ट्राच्या जनतेच्या भावनांशी त्याचा काहीही ताळमेळ नाही असं मत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केलं आहे। ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते। मतदानोत्तर कल चाचण्यांमध्येही महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात आटीतटीची लढत होण्याचा अंदाज व्यक्त केला होता, मात्र प्रत्यक्षात आमचे अनेक दिग्गज नेते पराभूत झाले यावर विश्वास कसा ठेवायचा? लोकसभेच्या निवडणुकीत 5 महिन्यांपूर्वी जनतेनं महाविकास आघाडीला भरपूर प्रतिसाद दिला, 5 महिन्यात परिस्थिती इतकी कशी बदलेल असा सवाल चेन्नीथला यांनी उपस्थित केला. या निकालामागची कारणं शोधण्यासाठी आम्ही खोलात जाऊ, तपास करू आणि पुन्हा जनतेसमोर येऊ. हा निकाल महाराष्ट्राच्या जनतेलाही मान्य होणारा नाही असं प्रतिपादन त्यांनी केलं.
आज लागलेले निकाल अनपेक्षित आणि अनाकलनीय असल्याची प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. ते आज मुंबईत मातोश्री इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. ते म्हणाले,
हा निकाल अनाकलनीय आहे आणि याच्या मागचं गुपित हे काही दिवसामध्ये तर शोधावं लागेल. तूर्त मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगतोय की आपण निराश होऊ नका, खचून जाऊ नका. काही जण म्हणतात की हा ईव्हीएमचा विजय आहे, असूही शकतो, पण महाराष्ट्राच्या जनतेला हा निकाल मान्य असेल तर मग कोणीच काही बोलण्याची गरज नाहीये. पण जर मान्य नसेल तर त्यांना सांगतो की आम्ही प्राणपणाने महाराष्ट्रासाठी लढत राहू, महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही लढत राहू.
राज्यात वाढलेली महागाई, शेतकऱ्यांच्या समस्या, महिलांच्या अडचणी अशी परिस्थिती असताना लोकांनी महायुतीला मतदान कसं केलं हे कळत नाही असं ठाकरे म्हणाले. मात्र जिंकलेल्यांचं अभिनंदन करून राज्यात आता अस्सल भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
विधानसभा निवडणुकीनंतर मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना मित्रपक्षांसोबत चर्चा करण्याचे सर्व अधिकार शिवसेनेच्या आमदारांनी दिले आहेत. पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत एकमतानं हा निर्णय झाला.
या विधानसभा निवडणुकीत अनेक प्रस्थापित नेत्यांना पुन्हा एकदा जनतेचा कौल मिळण्यात यश आलं. भाजपाचे विजयकुमार गावित नंदुरबारमधून, गिरीश महाजन जामनेरमधून, देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून, अतुल साबे औरंगाबाद पूर्वमधून, सुहास कांदे नांदगावमधून, रवींद्र चव्हाण डोंबिवलीतून, गणेश नाईक ऐरोलीतून, राम कदम घाटकोपर पश्चिममधून, आशिष शेलार वांद्रे पश्चिममधून, राधाकृष्ण विखे पाटील शिर्डीतून, नितेश राणे कणकवलीतून विजयी झाले आहेत. शिवसेनेचे आमशा पाडवी अक्कलकुव्यातून, गुलाबराव पाटील जळगाव ग्रामीणमधून, संजय राठोड दिग्रसमधून, अब्दुल सत्तार सिल्लोडमधून, संजय शिरसाट औरंगाबाद पश्चिममधून, दादाजी भुसे मालेगाव बाह्यमधून, राजेंद्र गावित पालघरमधून, एकनाथ शिंदे कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून, राहुल नार्वेकर कुलाब्यातून, शहाजी पाटील सांगोल्यातून, उदय सामंत रत्नागिरी, किरण सामंत राजापूर, निलेश राणे कुडाळ, दीपक केसरकर सावंतवाडीतून जिंकले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ येवल्यातून, नरहरी झिरवाळ दिंडोरीतून, सना मलिक अणुशक्तीनगरमधून, तर हसन मुश्रीफ यांना कागलमधून मतदारांनी कौल दिला आहे.
काँग्रेसचे नितीन राऊत नागपूर उत्तरमधून, विजय वडेट्टीवार ब्रह्मपुरीतून, ज्योती गायकवाड धारावीतून, अमित देशमुख लातूर शहरमधून, विश्वजित कदम पलूस कडेगावमधून विजयी ठरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड मुंब्रा कळवा इथून, आदिती तटकरे श्रीवर्धनमधून, दिलीप वळसे पाटील आंबेगावमधून, अजित पवार बारामतीतून, रोहित पवार कर्जत जामखेडमधून, जयंत पाटील इस्लामपूरमधून, रोहित पाटील तासगाव कवठे महांकाळमधून विजयी झाले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनंत नर जोगेश्वरी पूर्वमधून, वरुण सरदेसाई वांद्रे पूर्वमधून, महेश सावंत माहीममधून, आदित्य ठाकरे वरळीतून, अजय चौधरी शिवडीतून, भास्कर जाधव गुहागरमधून जनतेचा कौल मिळवण्यात यशस्वी झाले आहेत. याशिवाय स्वाभिमानी पक्षाचे रवी राणा बडनेरामधून, तर समाजवादी पक्षाचे अबू आझमी मानखुर्द शिवाजीनगरमधून विजयी झाले आहेत.
भाजपाच्या श्रीजया चव्हाण भोकरमधून, तर संतोष दानवे भोकरदनमधून विजयी झाले आहेत. यावेळच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानं अनेक महत्वाच्या उमेदवारांना पराभवाचा धक्काही दिला. त्यात काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, कराड दक्षिणमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुख, काँग्रेसमधून बंडखोरी करून महाविकास आघाडीच्या पाठिंब्यानं कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष निवडणूक लढवलेले राजेश लाटकर, शिवसेनेचे वरळीचे उमेदवार मिलिंद देवरा, मुंबादेवीतून शायना एनसी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाण्यातले उमेदवार राजन विचारे, राष्ट्रवादीचे मानखुर्द शिवाजीनगरचे उमेदवार नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे इंदापूरचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांचा समावेश आहे.
झारखंड विधानसभेच्या 81 जागांच्या आत्तापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार झारखंड मुक्ती मोर्चा 34 जागांवर विजय मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्याखालोखाल भाजपाला 19 जागा मिळाल्या आहेत, तर 2 जागांवर भाजपा आघाडी आहे. काँग्रेसला 15 जागांवर विजय, तर 1 जागेवर आघाडी आहे. राष्ट्रीय जनता दलाला 4 जागा मिळाल्या आहेत, कम्युनिस्ट पक्ष मार्क्सिस्ट लेनिनिस्ट दोन जागांवर विजयी झाला आहे. लोक जनशक्ती पक्ष रामविलास आणि झारखंड लोकतांत्रिक क्रांतिकारी मोर्चा या दोन्ही पक्षांना प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. संयुक्त जनता दल एका जागेवर आघाडीवर आहे.
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत विजय मिळवला आहे. त्यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सत्यन मुकेरी यांचा 410,931 मतांच्या फरकानं पराभव केला. प्रियांका यांना 622,338 तर मुकेरी यांना 111,407 मतं मिळाली. भाजपाच्या नव्या हरिदास तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या. त्यांना 109,939 मतं मिळाली. दरम्यान नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी अद्याप सुरू आहे.
विविध राज्यातल्या विधानसभांच्या एकंदर 48 पोटनिवडणुकांचे निकाल आज स्पष्ट झाले. आसाममधल्या 5 पैकी 3 जागांवर भाजपानं तर युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल आणि आसोम गण परिषद या पक्षांनी प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला आहे. बिहारमधल्या 4 पैकी 2 जागी भाजपानं तर प्रत्येकी एका जागेवर हिंदुस्थानी आवाम मोर्चा सेक्युलर आणि संयुक्त जनता दलानं बाजी मारली आहे. छत्तीसगड आणि गुजरातमधल्या प्रत्येकी एका जागेवर भाजपाची सरशी झाली आहे. कर्नाटकातल्या 3 जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. केरळमध्ये 2 पैकी प्रत्येकी 1 जागा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेसनं जिंकली आहे. मध्य प्रदेशातल्या 1 जागेवर भाजपा आणि 1 जागेवर काँग्रेस विजयी झाली आहे. मेघालयामधली 1 जागा नॅशनल पीपल्स पार्टीनं आपल्या नावावर केली आहे. पंजाबमधल्या 3 जागांवर आम आदमी पक्षानं 3 तर काँग्रेसनं 1 जागेवर विजय मिळवला आहे. राजस्थानातल्या 7 पैकी 5 जागांवर भाजपाची सरशी झाली आहे तर प्रत्येकी 1 जागेवर काँग्रेस आणि भारत आदिवासी पक्षाचा विजय झाला आहे. सिक्कीममधल्या 2 जागांवर सिक्कीम क्रांतिकारी मोर्चानं विजय मिळवला आहे. उत्तर प्रदेशातल्या 6 जागांवर भाजपा, 2 जागांवर समाजवादी पक्ष तर 1 ठिकाणी राष्ट्रीय लोकदलाचा उमेदवार निवडून आला आहे. उत्तराखंडमधली 1 जागा भाजपानं आपल्या नावावर केली आहे तर पश्चिम बंगालमधल्या 6 पैकी 6 जागा तृणमूल काँग्रेसनं जिंकल्या आहेत.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 116 भाग आहे. मन की बात हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून तसंच आकाशवाणीच्या यूट्यूबवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरूनही प्रसारित होणार आहे. हिंदी प्रसारणानंतर लगेचच त्याचा मराठी अनुवाद प्रसारित केला जाईल.
बॉर्डर गावस्कर करंडक मालिकेतल्या पहिल्या सामन्यात दुसऱ्या दिवस अखेर भारताकडे 218 धावांची आघाडी आहे. पर्थ इथं सुरू असलेल्या या सामन्याच्या दुसऱ्या डावात यशस्वी जयस्वालच्या नाबाद 90 आणि KL राहुलच्या नाबाद 62 धावांमुळे भारत दुसऱ्या डावात बिनबाद 172 धावांवर आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव अवघ्या 104 धावात आटोपला. जसप्रीत बुमराहनं 5 गड्यांना तंबूत धाडलं तर हर्षित राणानं 3 आणि मोहम्मद सिराजनं 2 गड्यांना बाद केलं. तत्पूर्वी भारताचा पहिला डावही 150 धावांवर गुंडाळला होता. जॉस हेझलवूडनं 4 तर मिशेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि मिशेल मार्श यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले होते.
ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय. भाजपाला पहिल्यांदाच 130 जास्त तर काँग्रेसला अवघ्या 15 जागा. महायुतीचा विजय म्हणजे विकास आणि सुशासनाचा विजय असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. सर्वसामान्यांच्या विकासाला प्राधान्य देऊन घटक पक्षांनी एकत्र काम केल्याची मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. राज्यातले निकाल अनपेक्षित आणि अनाकलनीय असल्याचं महाविकास आघाडीचं मत. झारखंड विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस आघाडीला मतदारांचा कौल. वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियांका गांधी विजयी. आणि बॉर्डर गावस्कर क्रिकेट मालिकेत दुसऱ्या दिवसअखेर भारताकडे 218 धावांची आघाडी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं.
नमस्कार.